कृष्णाई अध्याय तीन।
बुद्धि जरती थोर कृति होनी घाली सी कामज भरी श्री हरि युद्धा चाया सांगनिष्ठिते मणे अर्जुन करु कायमी वदे कृष्णन च भिन्न काही नाणे एकपण बाजू दोनी ज्ञाना वाचुनी घडेन कृती मिळे ज्ञाननी कर्म करुनी जाणुनी गे तू एक आणखी शके न राहू कोणी प्राणी केल्या विण कृती काही तरी असे स्पष्ट ही विश्व प्रकृती कर्म बाध जीवन मानवी धर्म बाध्यपण कर्म वाजवी मृत्यु भला स्वधर्मी राहुनी योग्य न कर्म धर्म सोडुनी धर्म मेळवी ज्ञाननी कृती धर्म पाळिता निवडनिष्ठिती उचित कर्मनी विज्ञानाची सुयतीच इंद्रिय दमनाची इंद्रिय कर्मा सोकावती सुखासीनती चैनी बनती आवरुनी त्या लावी सुकर्मी ज्ञानी तो सई यम आचरुनी कर्मी राहुनी कर्मातुनी होई वेगळा पळत्या गुणी झुंजरणी कर्तव्य म्हणुनी गुण दोषते मज अर्पुनी भिऊ नको तू तू न च पापी काम क्रोध जर तुझन वेढती स्वैरजामुळे इंद्रिय सुटती टाळुनी ज्ञाना मना मोहिती मन थोरते इंद्रियाहुनी बुद्धि थोर परी मनाहुनी प्रभु थोर तो त्या सर्वाहुनी भजता त्यासी मिळते मुक्ती भजता त्यासी मिळते